विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. आगामी काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अव्वल स्थानावर येणार आहेच, पण त्यावेळी त्यातील गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता कायम राखण्याचं मोठं आव्हान युवकांसमोर राहणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसंच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पुण्यात केलं. पुण्यातील गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था या अभिमत विद्यापीठाच्या 29व्या वार्षिक दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी एकंदर 280 जणांना प्रधान यांच्या हस्ते विविध विद्याशाखेतील पदवी पदविका प्रदान करण्यात आली. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या या विषयांच्या अभ्यासात गोखले अर्थशास्त्र संस्थेनं दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करून आगामी काळात राज्याच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाबरोबरच आरोग्य क्षेत्राच्या सुधारणांसाठी संस्थेची मदत लागणार असल्याचं स्पष्ट केलं. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. पदवीदान समारंभानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितलं की नव्या शिक्षण धोरणातील बालवाटिका या अभिनव संकल्पनेसह विविध योजनांची देशाच्या अनेक भागात अंमलबजावणी सुरू झाली असून लवकरच देशभर त्याचा प्रसार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नव्या धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षण हक्क कायद्याचा त्यात कोणताही अडसर येत नाही असं सांगून या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं देखील ते म्हणाले. दरम्यान अधिकाधिक उच्च शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून मूल्यांकन करून घ्यावं यासाठी या प्रक्रियेत काही सुधारणा करण्यात याव्यात अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी धर्मेंद्र प्रधान यांना आज पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काल उशिरा ससून सर्वसाधारण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आणि कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यास रुग्णालय प्रशासन कितपत सज्ज आहे याचा आढावा घेतला. यासंदर्भातील अंतिम अहवाल येत्या 2 दिवसात राज्य शासनाला सादर केला जाणार असल्याचं राव यांनी सांगितलं. ससून रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज किमान 2000 अधिक रुग्णांची तपासणी केली जाते तर 350 अधिक रुग्ण दररोज नव्यानं भरती होत असतात. ससून रुग्णालयात दाखल प्रत्येक कैदी रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा तातडीनं घ्यावा, कैदी नेमका उपचाराच्या कोणत्या टप्प्यावर आहे याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती घ्यावी, तसंच उपचार पूर्ण झालेल्या कैद्यांची तातडीनं परत कारागृहात रवानगी करावी असे आदेश बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांनी दिले आहेत. अंमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील हा शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीच ससून रुग्णालयातून फरार झाला होता, त्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेण्यात येत आहे. पुण्यातील घोरपडी इथल्या रेल्वे क्रॉसिंगमुळे सातत्यानं होणारी वाहतूक कोंडी लवकरच दूर होणार आहे. या चौकात पुणे महापालिकेतर्फे उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची मान्यता मिळाली असून रेल्वेची मान्यता अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे महापालिकेनं या परिसरात 47 कोटी रुपये खर्चून रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारण्यास मान्यता दिली आहे अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. बारामती कृषी विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीनं आयोजित रब्बी हंगाम प्रशिक्षण कार्यशाळेअंतर्गत कृषी मालाचे विपणन आणि भविष्यातील संधी या विषयावर एक चर्चासत्र घेण्यात आलं. या चर्चासत्रात तालुक्यातील पीक पद्धती, प्रमुख पिकांचं क्षेत्र आणि उत्पादन वाढ, विपणन व्यवस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील उपलब्ध पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत भविष्यातील नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या वंचित विकास संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्यानं आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमाअंतर्गत 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालक मीना कुर्लेकर यांनी दिली. या विनामूल्य प्रदर्शनात 5 दिवस विविध स्वरूपाचे कार्यक्रम होणार आहेत. व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था आणि राष्ट्रीय मनुष्यबळ विकास यांच्या वतीनं आज पुण्यात हॅकॅथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. वैविध्य, समानता, समावेशन आणि संबंधितता यातील समस्यांचं निवारण करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम घेण्यात आला. पुणे आणि परिसरात उद्या आकाश निरभ्र तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.